नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं हांव अक्षता छत्रे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. भारतीय जनता पक्ष आयज आपलो 47वो स्थापणूक दीस मनयता. हे निमतान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पक्षाच्या कार्यकर्त्यांक परबीं दिल्या. फोंडे पोटवेंचणुके निमतान दक्षीण गोंय जिल्लो अधिकाऱ्यावरवीं विविध निर्बंधांचे आदेश जारी जाला. सेन्सस प्रशिक्षणाचो दुसरो पावणो आयज सावन सुरू जालो. अस्तंत आशियातल्या संघर्ष परिस्थिती लेगीत देशांत अन्नधान्याचो फावो तो साठो आसा अशें सरकारान सांगला. आतां पुराय खबरो. भारतीय जनता पक्ष आयज आपलो 47वो स्थापणूक दीस मनयता. हे निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शहा, भाजपाचे अध्यक्ष नितीन नबीन, मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आणि हेर वरिष्ठ फुडाऱ्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांक परबी दिल्या. राष्ट्रप्रथम या तत्वातल्यान प्रेरित जावन समाजसेवे खातीर हो पक्ष सदांच मुखार आसा अशें सोशल मिडिया पोस्टान प्रधानमंत्र्यांनी म्हळां. आपले समर्पण आणि वचनबद्धतायेन पक्षात घटमूट केल्या सगळ्या कार्यकर्त्यांक हांव काळजासावन परबी दिता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. सेवा, सुशासन आणि गरिबांचे कल्याण या आदर्शांनी मार्गदर्शन करून हो पक्ष घटमूट आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या सपनाचे दिकेन निश्ठेन वावुरता असे म्हणत त्यांच्यांनी राष्ट्र पहिली उपरांत पक्ष आणि त्याच्या फाटल्यान हांव हो संदेश भाजपाचो ध्वज दिता असे सांगले. भाजप स्थापना दीस उपरांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी साखळे आपल्या घरार भाजपाचो ध्वज उबयलो. राज्यांत आयज भाजपाचो स्थापना दीस मनयलो गेलो. मंत्री तशेंच आमदारांनी आपल्या घराचेर भाजपाचो ध्वज उबयलो. पणजे भाजप कार्यालया मुखार प्रदेशाध्यक्ष दामू नायक हांणी ध्वज उबयलो. पक्षाच्या सगळ्या कार्यालयांनी भाजपाचो ध्वज उबोवन स्थापणूक दीस मनयलो. फोंडे विधानसभा मतदारसंघाच्या पोटवेंचणुके खातीर दक्षीण गोंयच्या जिल्हो अधिकारी एग्नाक्लिटस हांणी विविध निर्बंधाविशयी आदेश जारी केला. 9 एप्रिलाक जावपी मतदानाच्या फाटभुंयेर 7 एप्रिलाक सांज वेळार 6 वरांपासून मतदारसंघांत फुडली 48 वरां रॅली, सभा घेवप या वांगडाच सोरो विकपाचेर बंदी आसतली. वेंचणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि शांतीकायेन जावपा खातीर जिल्हो प्रशासन तयार आसा. कायदो आणि सुव्यवस्था राखपा खातीर 7 एप्रिलाक सांज वेळार ही मतदान प्रक्रिया सोपा मेरेन कसलेच तरेचे जाहीर सभा, मिरवणुको, कोणसो सभा वा रॅली काडपाक खर बंदी घाल्या. ह्या 48 वरांच्या काळांत वेंचणूक प्रचारा खातीर लाऊडस्पिकराचो वापर करपाकूय पुरायपणान बंदी घातला. तशेंच 7 एप्रिलाक सांज वेळार 6 वरांच्यान ते 9 एप्रिलाक मतदान सोपासर सगळीं सोरो विकपाची दुकानां, बार आणि रेस्टॉरंटां बंद आसतली. मत मिजणी दिसा म्हळ्यार 4 मेकूय ड्राय डे पाळटले. मतदान केंद्राच्या 100 मीटर वाठारांत 5 वा ताचे परस चड जाणांनी एकठांय येवपाक बंदी आसतली. फकत मतदाना खातीर रांगेन उबे रावपी मतदारांकूच ह्या वाठारांनी परवानगी दितले. रोख रक्कम, भेटवस्तू वा सोरो वाटप हाडपा खातीर पुलीस दळ वाहनांची खर तपासणी करतले. दक्षीण गोंय पोलीस अधिकारी आणि फोंडे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांक ह्या आदेशाची खर अंमलबजावणी करपाचे निर्देश दिल्यात. नेम मोडप्यांचेर खर कायदेशीर कारवाय करतले. मतदान प्रक्रिया शांतीकायेन जावचे खातीर सगळे उमेदवार, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी वेंचणूक आयोगाचे नेम पाळचे असो उलो जिल्हाधिकाऱ्यांनी मारला. सेन्सस प्रशिक्षणाचो दुसरो पावणो आयज सावन सुरू जालो. दक्षीण आणि कुशावती जिल्ह्यांक खातीर प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे 3 दिसांचे प्रशिक्षण फोंडे, मडगांव आणि केपें अशा 3 सुवातींनी चालू झाले. हे प्रशिक्षण प्रगणक आणि पर्यवेक्षक 16 एप्रिल सावन घराघरांनी वचून माहिती घेतले. सेन्सस 2027 2 पावण्यांनी जातले. पहिल्या पावण्यार घराची नोंदणी आणि घरांत रावपी मनशांचो आंकडो एकठांय करतले. दुसरो पावणो 2027 सावन सुरू जातलो आणि 15 दिसां भितर सोंपतलो. लोकांनी आता 15 एप्रिल मेरेन se.census.government.in ह्या पोर्टलाचेर वचून स्वतःची माहिती भरूंक येता. चडांत चड लोकांनी ही माहिती भरची अशें आवाहन जनगणना खात्यान केलां. फोंड्याच्या पोटवेंचणुकेन भाजपान प्रचारान फुडाकार घेतला आणि सगळ्या पावण्याचेर प्रचाराचेर भर दिला. फाटल्या सप्तकांसावन मुखेलमंत्री, राज्याध्यक्ष, मंत्रिमंडळांतले चडशे मंत्री, आमदार आणि हेर फुडारी कोपारा बसका आणि भौशीक बसका घेतात. तशेंच वेगवेगळ्या पावण्याच्या पावण्याचेरूय बसका सुरू आसा. दुसरे वाटेन काँग्रेस पक्षाचे प्रभारी राज्याध्यक्ष आणि राज्यातल्या फुडाऱ्यांनी प्रचारा वेळार बसका घेवपा परस मतदारांक मेळपाचेर चड लक्ष केंद्रीत केलां. 9 एप्रिलाक जावपी हे वेंचणुकेंत भाजपातले रितेश रवी नायक, काँग्रेसीचे डॉ केतन भाटीकार आणि आपाचे गितेश नाईक उमेदवार म्हणून उभे आसात. दर दिसा उणेच 2 भाजपाचे मंत्री प्रचारान वांटो घेतात. युवा मोर्चा सयत बायला कार्यकर्ते वेगवेगळ्या पावण्याचेर प्रचारान वांटो घेतात. फोंडे नगरपालिका आणि कुर्टी पंचायत वाठारांत दर दिसा उणेच 2 मंत्री वेगवेगळ्या प्रचारांनी प्रचार करताना दिसतात. इतलेच न्हय तर वेगवेगळ्या गटांनी मतां मेळोवपा खातीर मुखेलमंत्री आणि हेर फुडाऱ्यांची बसकाय सुरू आसा. काँग्रेस भौशीक बसका मेळावे कॉन्शक बसका घेवपाचेर लक्ष केंद्रीत करता. काँग्रेसीचो उमेदवार डॉ केतन भाटीकार हांणी काँग्रेसीन भौशीक बसका टाळून शक्य असल्यार मतदारांक मेळप आणि कॉन्शक बसका घेवपाचेर लक्ष केंद्रीत केलां. आम आदमी पक्षा कडल्यान दारांतल्यान दारांत प्रचार सुरू आसा. केंद्रीय फुडारी अरविंद केजरीवाल हांची भौशीक बसका सोडल्यार आप उमेदवार गितेश नायक कॉन्शाक बसकांनी थोड्याच प्रमाणात भर दितात. दारांतल्या दारांत वचून मतदारांक मेळपाचेर तांणी चड लक्ष केंद्रीत केलां. राज्याध्यक्ष वाल्मिकी नायक आणि संदेश तालेकार देसाय हांचे वांगडा पक्षाचे कार्यकर्ते काम करताना दिश्टी पडटा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता परतून एक फावट खबरो. अस्तंत आशियातल्या संघर्ष परिस्थिती लेगीत देशान अन्नधान्याचो फावो तो साठो आसा अशें सरकारान सांगला. नवी दिल्लीन अंतर मंत्रालयीन बसकेन उलोवप करताना गिरायक वेव्हार खात्याचे अतिरिक्त सचिव अनुपम मिश्रा हांणी सांगले की गरजेच्या वस्तूंचे मोल स्थिर आसा. देशांत दाळेचे उत्पादन फाटल्या वर्सा परस चड आसा. तशेंच वस्तूचे दर आणि पुरवण हांचेर सरकार बारीकसाणेन नदर दवरून आसा. अन्न आणि भौशीक वितरण खात्याचे संयुक्त सचिव सी शिखा हांणी सांगले की देशांत गव आणि तांदूळ दोनूय प्रकारचो फावो तो बफर स्टॉक आसा. देशांत सुमार 602,00,000 मेट्रीक टन अन्नधान्य उपलब्ध आसा अशी माहिती तांणी दिली. संवसारीक अनिश्चिततायेक लागून लेगीत खावपाच्या तेलाची घरगुती उपलब्धताय स्थिर आसा अशें तांणी स्पश्ट केलें. मजगती केंद्र सरकारान अस्तंत आशियातल्या संघर्षाक लागून संवसारीक कच्च्या तेलाच्या पुरवण आडमेळी आयल्ल्यान फाटभुंयेर 30 जून मेरेन गरजेच्या वट्ट 40 पेट्रोकेमिकल उत्पादनांचेर शीम सुद्दां रद्द केल्लें. हाका लागून संबंधित क्षेत्राचेर खर्चाचो दबाव उणो जातलो, पुरवण स्थिर जातली आनी गिरायकांक थकाय मेळटली अशें वित्त मंत्रालयान सांगलां. फाटल्या 10 वर्सांत देशांतलें नुस्तें उत्पादन दुपटेन वाडलां. ताका लागून भारताक दर्या उत्पादना मळार संवसारांत दुसरी सुवात मेळ्ळा. सरकाराच्या म्हणण्याप्रमाण 2014-15 वर्सा सावन चालीक लायिल्ल्या नुस्तेमारी संबंधित येवजणांनी 74,00,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संदी निर्माण झाल्या. संवसारीक नुस्त्यांच्या उत्पादनात भारताचो वांटो सुमार 8% असा. हवामान. पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्याप्रमाण आयज पणजेन चडांत चड तापमान 33.4 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 23 अंश सेल्सियस नोंद जाला. तशेंच मुरगांवान चडांत चड तापमान 34 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणें तापमान 23 अंश सेल्सियस नोंद जालां. मजगतीं फुडल्या 2 दिसांनी अरब दर्या लेगीत आशिल्ल्या दर्या वाठारांनी 45-55 किलोमिटर वेगान वारें व्हांवतलें. देखून ह्या काळांत नुस्तेमाऱ्यांनी खोल दर्यांत वच्चें न्ही अशी शिटकावणी खात्यान दिला. खेळ. आयपीएल क्रिकेट सर्तीन आयज सांजवेळा 7:30 कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानार कोलकाता नायट रायडर्स आणि पंजाब किंग्स पंगडा मदीं खेळ जातलो. आता खबरो सोपोवपाच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. भारतीय जनता पक्ष आयज आपलो 47वो स्थापणूक दीस मनयता. हे निमतान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पक्षाच्या कार्यकर्त्यांक शुभेच्छा दिल्यात. सेन्सस प्रशिक्षणाचो दुसरो पांवडो आयज सावन सुरू जालो. अस्तंत आशियातल्या संघर्ष परिस्थिती लेगीत देशात अन्नधान्याचो फावो तो साठो आसा अशें सरकारान सांगला. इतल्यान हे खबरापत्र सोंपलें. नमस्कार.